नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा गांवस तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींत वेनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीस हांचे कडेन व्यापक चर्चा केली. सोशल मिडिया पोस्टांत विदेशी वेव्हार मंत्रालयान सांगला की फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या पुराय वर्णपटाचेर नियाळ घेतलो आणि उर्जा, वेपार, गुंतवणूक, भलायकी आणि हेर मळार सहकार्याचे नवे मार्ग सोदून काढले. तसेच फुडाऱ्यांनी परस्पर हितसंबंध आशिल्ल्या जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नांचेरही मतां मांडली. दोनूय वटांनी द्विपक्षीय भागीदारी खोलायेन वाडोवपाची आणि जागतिक हितसंबंध मुखार व्हरपाची वचनबद्धताय परत दाखयल्या अशें मंत्रालयान नदरेक हाडला. विदेशी वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी आयज सकाळी नवी दिल्लींत वेनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीस हांचे कडेन संपर्क साधलो. भारत वेनेझुएला संबंधाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ल्या वचनबद्धतायेक भारत म्हत्व दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन जाल्ले बसकेक लागून दोनूय राष्ट्रांमदलो सहकार आनी घटमूट जातलो अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत डॉ जयशंकर हांणी सांगले. संवसारीक योगासना खेळा सर्तीची पहिली आवृत्ती आयज गुजरातातल्या अहमदाबाद शारांत सुरू जाता. 5 दिसांच्या ह्या सर्तींत 70 परस चड देशांतले 500 खेळगडे वांटेकार जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आभासी माध्यमावरवी ह्या सुवाळ्याक हाजीर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रातल्यान सुरतांत 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुन्यादी फातर ते ह्या भेटी वेळार घालतले. तशेंच सुरतांत 200 खाटी आशिल्ल्या ESI हॉस्पिटलाचे उक्तावण ते करतले. भारत आनी लाव लोकशाय प्रजासत्ताक हांचे लागींचे संस्कृतायीक संबंध आसात. ते बौद्ध धर्म आनी रामायणाच्या दायजातल्यान दिसून येता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. अंदू दोनूय राष्ट्रांमदीं राजनयीक संबंध स्थापन जाल्ल्याची 70 वर्सां पुराय जाता. काल राष्ट्रपती भवनांत लाओ पिडीआरचे उपप्रधानमंत्री आनी विदेशी वेव्हार मंत्री हांकां येवकार दितना राष्ट्रपती मुर्मू हांणी 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ASEAN संबंधीत शिखर सभेंत वांटो घेवपा खातीर लाओ पिडीआराक भेट दिल्ल्याची नोंद घेतली. हे भेटी वेळार जायत्यो कबलाती जावन दोनूय राष्ट्रांच्या सहकार्याक नवी गती मेळ्ळी. भारतीय मुळाचो हृदयरोग तज्ञ डॉ सुधीर श्रीवास्तव हाणें मेड इन इंडिया सर्जिकल रॉबोटिक सिस्टम तंत्रज्ञान वापरून गयाना सावन भारतांत रॉबोटिक टेलीशस्त्रक्रिया करून संवसारीक विक्रम केला. संवसारांतल्या सगळ्यांत लांब अंतराचेर जावपी रोबोट कार्डियक टेलीसर्जरी वैजकी नवनिर्माणांत नवो जागतीक मापदंड थारायता. गयानाच्या जॉर्जटाऊन पब्लिक हॉस्पिटल आणि इंदोरातल्या IRCAD इंडिया हांचे मदीं ही टेली शस्त्रक्रिया झाली. राज्यांत बेकायदेशीर रितीन रावपी बांगलादेशी नागरिकांचेर गुजरात पुलिसांनी खर कारवाय सुरू केल्या. ऑपरेशन डेल्टा हंट खाला फाटल्या 24 वरांनी गुजरातांत बेकायदेशीर रितीन रावपी 424 बांगलादेशी नागरिकांक अटक जाल्या. जाल्यार सध्या 782 परस चड दुबावीत व्यक्तींचेर चौकशी सुरू आसा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान राष्ट्रीय महामार्गाचेर जावपी बेकायदेशीर अतिक्रमण पयस करपा खातीर आनी रस्त्यांची सुरक्षितताय वाडोवपा खातीर नागरीक केंद्रीत मोहीम सुरू केल्या. आतां नागरिकांक राज्य मार्ग यात्रा मोबायल एपावरवी जिओटॅग केल्ले फोटो अपलोड करून अनधिकृत बांदकाम, रस्त्याचे कुशीचे विक्रेते आणि हेर आडमेळींची माहिती दिवपाक मेळटली. तशेंच अतिक्रमणाची माहिती दिवपा खातीर 1033 ही टोल फ्री हेल्पलाईन उपलब्ध केल्या. मेरा युवा भारत म्हळ्यारूच माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म हाका गिनीस वर्ल्ड रिकॉर्ड अधिकृतपणान मान्यताय दिल्या. विकसित भारत तरणाटे फुडारी संवाद 2026 प्रस्नमाची वरवी एका सप्तकांत चडांत चड लोकांनी ऑनलायन प्रस्नमाचयेन वांटो घेतलो आनी 3,90,000 वयर भाग घेवप्यांनी क्विज पुराय केला. आयज नवी दिल्लीन जाल्ल्या सुवाळ्यान केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांकां हें प्रमाणपत्र फावो जालें. परिक्षा प्रक्रियेची एकात्मता वाढोवपाच्या आणि तोतयेगिरी आडोवपाच्या यत्नान संघ भौशीक सेवा आयोग म्हळ्यार UPSC फेस डिटेक्शन प्रोटोकॉल तयार केला. हालींच जाल्ले नागरी सेवा भारतीय रान सेवा परिक्षेन 2026 आयोगान मुखामळ प्रमाणीकरण येसस्वीपणान चालीक लायले. आयज केरळांत नैऋत्य पावसाळ्यांत प्रवेश केलो. भारतीय हवामान खात्याप्रमाण केरळांत पावसाची सामान्य सुरवातीची तारीख 1 जून आशिल्ल्यान पावसाळ्याक 3 दिसांचो कळाव जाला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजेच्या 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.